जय श्रीमद भागवत वर्गामध्ये सर्व भक्तांचं स्वागत आहे. तर हा नवव्या स्कंदातील 6वा अध्याय मधील आजचा श्लोक शेवटचा आहे, 55 नंबर. तर या अध्यायात आपण पाहिलं की कशा प्रकारे या अध्यायाचं नावच आहे सौभरी मुनींचं पतन. की कशा प्रकारे सौभरी मुनींचं पतन झालं, की काही माशांचा संघ पाहून ज्या ठिकाणी ते तपस्या करीत होते पाण्यामध्ये, ते पाहून त्यांची तपस्या भंग झाली आणि ते बाहेर येऊन लगेच त्यांनी काही विचार न करता काय केलं, आपलं शरीर आपल्या योगिक शक्तीनं इतकं सुंदर बनवलं आणि मांधाचा राजाकडे जाऊन त्यांनी त्यांच्या मुलींची मागणी केली. तर मांधाचा राजा त्यांना म्हणतो की तुम्हाला जी काही मुलगी पसंत करेल तिच्याशी तुम्ही लग्न करू शकता, परंतु सौभरी मुनीने इतकं सुंदर शरीर आपलं बनवलं होतं की जेवढे मांधाता राजाच्या 50 मुली होत्या, 50 मुलींनी काय झालं, ते सौंदर्य पाहून सौभरी मुनींचं 50 मुलींनी लग्न केलं त्यांचे. आणि अशा प्रकारे सौभरी मुनींचा एक ग्रस्त आश्रम सुरू झाला. परंतु पुढं वर्णन केलेलं आहे की त्याप्रमाणे तुपाच्या बिंदूने अग्नी तृप्त होत नाही त्याप्रमाणे त्यांची विषयाशक्ती तृप्त झाली नाही असं वर्णन केलं. म्हणजे ते इतके 50 मुलींशी लग्न करून इतके वर्ष इंद्रिय तृप्तीत केली तरी पण त्यांची विषयाशक्ती जी काही होती ते त्यामधून ते तृप्त झाले नाहीत. आणि नंतर काही दिवस गेल्यावर, काही वर्ष निघून गेल्यावर गृहस्थ आश्रममध्ये त्यांच्या मनात प्रश्न येऊ लागला. ते विचार करू लागले की मी इतका मोठा ऋषी होतो, माझं इतकं तपोबळ मी नष्ट केलं एक साधारण कोष्टीसाठी, माझं कारण काय, मला काहीतरी आता ह्या तपोबलाचं परत काहीतरी केलं पाहिजे. म्हणून असं विचार करत असताना त्यांनी काय केलं, परत त्यांनी विचार केला की आता भक्तांचा संघ, परत भगवंतांची सेवा आणि परत तपस्या करावी लागेल. आणि अशा प्रकारे त्यांनी आपला गृहस्थ आश्रम सोडला आणि परत वानप्रस्थ आश्रम घेण्यासाठी ते वनाच्या दिशेने निघून गेले. परंतु त्यांच्या ज्या काही पत्न्या होत्या त्या पण सौभरी मुनींच्या मागे मागे गेल्या. का? कारण इथं वर्णन केलेलं आहे की त्यांच्या पत्न्या होत्या त्या पतिव्रता होत्या, त्यांना दुसरा काही आश्रय नव्हता, त्यामुळे त्या पण वानप्रस्थ आश्रममध्ये सौभरी मुनींच्या मागे निघून गेल्या. आणि त्यांना आश्रय नसल्यामुळे त्यांनी आपल्या पतीची ज्या प्रकारे त्या ठिकाणी तपस्या करायला गेले होते ऋषी, तर त्या ठिकाणी पतीची त्यांनी वानप्रस्थ आश्रममध्ये चांगल्या प्रकारे सेवा केली एक पतिव्रता स्त्रीप्रमाणे. आणि आपण पाहतो की कालच्या श्लोकामध्ये त्यांनी तपस्याचं वर्णन केलं होतं सुंदर मदाई प्रियाप्रमाणे, त्यांनी तपस्या कशी केली. आणि त्या तपस्याद्वारे त्यांनी वर्णन केलेलं आहे की मृत्यू समयीच्या वेळी त्यांनी अग्नीच द्वारे स्वतःला पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या सेवेत युक्त केलं, म्हणजे ते भगवंतांच्या वैकुंठ लोकामध्ये धामामध्ये निघून गेले. आणि आजच्या श्लोकात वर्णन आहे की या ठिकाणी वर्णन आहे की ज्याप्रमाणे सौभरी मुनी आपल्या तपस्याद्वारे त्यांची जी काही चिता चित वर्णन केलेलं आहे ते अग्नीत त्यांनी आपलं वैकुंठ लोक प्राप्त केलं, तर पत्न्यांनी पण त्यांची सेवा केल्यामुळे त्यांच्या सेवेमुळे पतिव्रता एक स्त्रीप्रमाणे सेवा केल्यामुळे त्यांना पण तीच गती प्राप्त झाली. म्हणून ह्या श्लोकामध्ये काही शब्द फार महत्वाचे दिलेले आहेत. या ठिकाणी सर्वात प्रथम एक शब्द महत्वाचा आहे तो म्हणजे पहिला तहा, की तहा स्वपुत्य महाराजा. तहा हा शब्द सर्व सौभरी मुनींच्या पत्नींच्या साठी वापरलेला आहे. या ठिकाणी प्रभुपाद वर्णन करतात की तहा म्हणजे सौभरी मुनींच्या सर्व पत्न्या. म्हणजे या ठिकाणी मी एका प्रवचनात ऐकत होतो की आचार्य सांगतात की तहा म्हणजे सर्व पत्न्यांना संबोधित हा शब्द केलेला आहे. कारण ज्याप्रमाणे आपण पाहतो की एखाद्या समाजात एखाद्या पतीचं निधन झालं तर एक स्वाभाविक आहे स्त्री काही दिवस काही वर्ष दुःखी असते, कारण भौतिक जगात त्याप्रमाणे ते दुःख असतं. परंतु या ठिकाणी सर्व पत्न्यांना हा शब्द वापरलेला आहे तहा, परंतु या पत्न्या होत्या त्या दुःखाच्या पलीकडे होत्या. का? कारण त्या पण भक्त होत आणि एक पतिव्रता स्त्री असल्यामुळे त्यांनी सौभरी मुनींची चांगल्या प्रकारे सेवा केली होती, त्यामुळे ते आपल्या पतीची चिता पगत होते जळत असलेले. परंतु त्यांना ज्या प्रकारे भौतिक जगामध्ये एखाद्या स्त्रीला दुःख होतं त्याप्रमाणे त्या पत्न्यांना दुःख झालं नाही, त्या पाहत होत्या त्या विचलित झाल्या नाहीत असं आचार्य वर्णन करतात. नंतर या श्लोकात दुसरा शब्द आहे महाराजा. महाराजा हा शब्द परीक्षित महाराजांना संबोधित केलेला आहे. ज्याप्रमाणे आपण पाहतो की या श्लोकामध्ये किंवा या अध्यायामध्ये मुनी आणि त्यांच्या पत्न्या वैकुंठामध्ये निघून गेल्या, त्याप्रमाणे ह्या ठिकाणी सुखदेव गोस्वामी किंवा आचार्यांना म्हणायचं आहे की परीक्षित महाराज, की तुम्ही पण तुमची जे काही श्रवणाची योग्यता किंवा तुमची काही ती तपस्या आहे, तुम्ही पण ते तक्षक सर्प येण्याच्या अगोदरच तुम्ही तुमच्या योगी किंवा भक्तीच्या सामर्थ्यावरच गोलोकधामाची प्राप्ती करणार आहात, हे सुखदेव गोस्वामीने या ठिकाणी म्हणायचं. म्हणून ते सुखदेव गोस्वामी या ठिकाणी त्यांना महाराजा हा शब्द, हे परीक्षित महाराज असं आचार्य या ठिकाणी वर्णन. नंतर या श्लोकात वर्णन आहे की निरीक्ष, निरीक्ष म्हणजे या ठिकाणी ज्या काही सौवरी मुनींच्या पत्न्या होत्या त्या निरीक्षण करत आहेत की माझ्या पतीची चिता कशा प्रकारे जळत आहे, आणि त्यासोबत ते निरीक्षण करत असताना पुढे वर्णन केलेलं की आध्यात्मिकीम गतीम, ते निरीक्षण करत होत्या की माझ्या पतीला काय गती मिळालेली आहे, का कारण त्या स्तरावर त्या पत्न्या होत्या, आणि त्यामुळे पुढं वर्णन आहे आध्यात्मिक गतीम, की त्यासोबत त्यांना पण तशीच गती प्राप्त झाली, का कारण त्या स्तरावर त्या पत्न्या होत्या म्हणून तीच गती प्राप्त झाली, म्हणजे काय त्यांनाही वैकुंठ लोकाची प्राप्ती झाली. आणि कशामुळे या ठिकाणी वर्णन आहे की तत्प्रभावेन, या श्लोकात वर्णन केलं तत्प्रभावेन म्हणजे काय पतीच्या पुण्याईमुळे. प्रभुपाद या ठिकाणी अर्थ सांगतायत की पतीच्या पुण्याईमुळे हा पत्न्याला पत्न्यांना काय झाला लाभ भेटला. तसं म्हटलं तर त्या पत्न्यांच्याकडे काहीही ज्ञान नव्हतं, कारण असं वर्णन केलेलं आहे की कारण त्या राजाच्या मुली होत्या, ऋषी मुनींच्या पुत्री असल्या तर त्यांना एक आध्यात्मिक ज्ञान असतं, परंतु एक राजर्षी पुत्री असल्यामुळे राजा म्हणजे रजगुणामध्ये आला, त्यामुळं ह्या पण रजगुणामध्ये होत, परंतु त्यांना एकच माहिती होतं की माझे पती सौवरी मुनी एक महान ऋषी आहेत आणि त्यांची सेवा करणे माझा धर्म आहे, त्यामुळे त्यांना दुसरा आश्रय नव्हता, त्यामुळे त्यांनी सौवरी मुनींची एक चांगल्या प्रकारे सेवा केली, दृढतापूर्वक सेवा केली पतिव्रता स्त्रीप्रमाणे, आणि त्यामुळे त्यांना काय झालं वैकुंठ लोकाची गती प्राप्त झाली. तर अशा प्रकारे तत्प्रभावेनं म्हणलेलं आहे की पतीच्या पुण्याईमुळे पत्नीला तो लाभ झाला. आणि नंतर सर्वात महत्वाचा या ठिकाणी शब्द आहे तो म्हणजे अन्वियु. अन्वियु म्हणजे अनुगमन, की पत्न्यांनी आपल्या पत्याच पती जो काही सौवरी मुनी होता ते सौवरी मुनीचं अनुसरण केलं, आणि त्या शक्तीद्वारे त्यांना या ठिकाणी प्रवचन ऐकत होतो की त्या ठिकाणी त्यांनी ज्यावेळी पाहिलं की आपल्या पतीची जिता जळत आहे, त्यावेळी त्यांना एक माहिती झालं की माझ्या पतीची काय गती झालेली आहे, जे ते वैकुंठ लोकात निश्चित केलेले आहे त्या पत्न्यांना कळालं. कशामुळे? कारण त्यांनी पण पतीचं अनुसरण केलं होतं, पतीची चांगली सेवा केल्यामुळे त्या पत्न्यांना पण कळालं होतं की माझ्या पतीची एक चांगली गती झालेली आहे, आणि त्यामुळे तो लाभ पत्नींना मिळाला. म्हणून आपण पाहतो की ही साधारण गोष्ट नाही की पत्नीला मृत्यूच्या वेळी पती कोणती गती प्राप्त करणार आहे हे कळणं, आणि हे या पत्न्यांना का कळालं, कारण तशी त्यांनी पतिव्रता स्त्रीप्रमाणे सेवा केली होती आणि पतीला अनुसरण केलं होतं. म्हणून या ठिकाणी सांगितलेलं की अन्वेयू म्हणजे काय पतीला त्याप्रमाणे अनुगमन अनुसरण केलं होतं जीवनामध्ये, त्यामुळे त्यांना एक हे झालं होतं की माझ्या पतीची काय गती झालेली. तसं आपण बघतो की जसं प्रभुपाद या ठिकाणी म्हणतात की त्या 50 पत्न्यांना राजाविषयी पूर्ण सौवरी मुनी किंवा आपल्या पतीविषयी पूर्ण श्रद्धा होती, त्यामुळे त्यांना ते कळत होत. मग उदाहरणार्थ आपण बघतो की भौतिक जगात तरी एखादं उदाहरण पाहिलं तर एखाद्या व्यक्तीला तर एखाद्या व्यक्तीबद्दल जास्तच प्रेम असेल, त्यांचं जास्त दृढ नातं असेल, तर एक स्वाभाविक तो ओळखतो की हा व्यक्ती कुठं गेला होता, हा व्यक्तीचा स्वभाव काय आहे, किंवा एक स्वाभाविक एक भौतिक दृष्ट्या तर पाहिलं की त्याला कळतं की याचा काय स्तर आहे, परंतु हा भौतिक स्तर आहे. परंतु तसं आपण पाहतो की लहानपणी आम्ही कुठंतरी बाहेर गेलो आणि काहीतरी कार्यक्रम काहीतरी खेळ खेळून आलो किंवा काही घरी न सांगितलं तरी आणि घरी परत आलो तर आई लगेच ओळखायची कुठं गेला होतास, किंवा ती म्हणायची काय केलास, हे सगळं ओळखायची का, कारण ही एक दिव्य शक्ती आहे, म्हणजे एक आईचं ते एक विशेष प्रेम असतं, त्यामुळे ती आई तशी ओळखायची. तर अशा प्रकारे ती सूक्ष्म विद्या आहे असं आचार्य म्हणत, की आईला ते कळतं की आपलं मूल कुठं गेलेलं आहे, तरी त्यानं लपवलं तरी ते आईला कळत. तर अशा प्रकारे त्या पत्न्यांना इतकं प्रेम आणि इतकी सेवा पतीची केल्यामुळे त्यांना सौभरी म्हणून जी काय गती झाली आहे हे कळालं. जसं गुरु शिष्याचं प्रेम बघतो आपण, गुरु हा शिष्याच्या हृदयातील सर्व काही ओळखतो, कारण शिष्यानं जर एखादी गोष्ट तरी लपवून ठेवली, सांगायचा प्रयत्न नाही केला, तरी पण गुरुची एक दिव्य दृष्टी असते, त्या दिव्य दृष्टीद्वारे तो शिष्याच्या हृदयातील सर्व ओळख तो सांगतो की शिष्याच्या हृदयात काय आहे, तो सांगत नाहीये परंतु गुरु हे ओळखतात. का? कारण हे एक नातं असतं प्रेमाचं. तर अशा प्रकारे एक पतिव्रता स्त्री जर आपल्या पतीची चांगल्या प्रकारे सेवा करीत असेल तर तिला हे ज्ञान होऊ शकतं. तसं सौभरी मुनींच्या पत्न्यानं हे ज्ञान झालं. म्हणून तात्पर्यात आजच्या प्रभुपाद भगवद्गीतेतील श्लोक एक वर्णन करून सांगतायत की स्त्रिया वैशिष्ट्यता शित्रोपी यांती परामगतीम, की ज्या स्त्रियामध्ये आध्यात्मिक तत्वांचं पालन करण्यासाठी आवश्यक तो दृढ निश्चय नसतो किंवा त्या निपुण नसतात त्यामध्ये, म्हणून त्यांचा कारण त्यांचा स्वभाव किंवा त्यांची शारीरिक परिस्थिती मानसिक परिस्थिती ही कशा प्रकारची असते, आसक्त होणे काय असते की एखाद्या गोष्टीप्रती आसक्त होण्याचा त्यांचा स्वभाव असतो, त्यामुळे ते निपुण नसतात. म्हणून जोपर्यंत शास्त्रात वर्णन केलेलं आहे की एखादा जीव अनासक्तीच्या स्तरावर येत नाही तोपर्यंत तो आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही किंवा भगवंतांना प्राप्त करू शकत. म्हणून स्त्रीसाठी खास करून या सकाळी सांगितलेलं आहे की त्यांनी आपल्या पतीची सेवा केली पाहिजे. म्हणजे शक्यतो आपल्या पतीची सेवा केल्यामुळे त्यांची जी काय आसक्तीचा स्वभाव आहे तो पतीच्या सेवेमध्ये त्यांनी लावला पाहिजे. आणि म्हणून ह्या ठिकाणी वर्णन आहे की जर त्यांचा जो आसक्तीचा स्वभाव आहे त्यातून त्यांना मुक्त व्हायचा असेल मग काय केलं पाहिजे, तर आचार्य सांगतात की तोच तो आसक्तीचा स्वभाव आहे तोच त्यांचा मुक्तीचा उपाय आहे, की तो सेवेत लावला पाहिजे. कशा प्रकारे? तर भगवद्गीतेत वर्णन केलेलं आहे की योगारूढ आणि योगारुरुक्ष. योगारूढ म्हणजे काय की तो आध्यात्मिक स्तरावर प्रगतिशील आहे, आणि त्याचं वर्णन वेगळं भगवद्गीतेत केलेलं आहे की तो कशा प्रकारे तपस्वी असतो आणि असं त्यांचे गुण सांगितलेले आहेत. म्हणजे काय आध्यात्मिक स्तरावर आरूढ असलेला आहे. आणि योगारुरुक्ष सांगितलेलं आहे की योगारुरुक्ष कर्म कारण मुच्यते, की त्यांचा जो स्तर असतो सुरुवातीला त्यांनी कर्म साधनद्वारे त्यांनी प्रगती केली पाहिजे. म्हणजे काय? कर्माद्वारे. म्हणजे कारण का? कारण ते आसक्तीच्या स्तरावर असतात. त्यामुळे या ठिकाणी एका तात्पर्यात मी वाचलं की त्या ठिकाणी म्हणतात की अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे, जो योगारूढ व्यक्ती आहे त्या योगारूढ व्यक्तीबद्दल आपली आसक्ती लावली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी सांगितलेलं आहे की स्त्रियांचा स्वभाव जो आसक्तीचा असतो त्यांनी काय केलं पाहिजे, योगारूढ व्यक्तीच्या सेवेत आपली आसक्ती लावली पाहिजे. मग त्यामुळे ते काय होतं, त्यांचा स्वभाव अनासक्त बनू शकतो. कारण अनासक्त झाल्याशिवाय जीव आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही, भगवंतांची प्राप्ती करू शकत नाही. म्हणून अशा प्रकारे म्हणलेलं आहे की म्हणून त्याने आपल्या भक्त असलेल्या पतीसोबत काय केलेलं पाहिजे, आपली भक्ती केली पाहिजे, म्हणजे पतीची सेवा केली पाहिजे. म्हणून प्रभुपाद ह्या ठिकाणी म्हणतायत श्री प्रभुपाद तात्पर्यामध्ये की जर पती ही भक्तीमध्ये जर श्रेष्ठ असेल किंवा प्रगतीशील असेल तर त्या पत्नीने तर पतीची सेवा प्रेमाने केली एका पतिव्रता स्त्रीप्रमाणे, तर आपोआप पत्नीला तो लाभ मिळतो. म्हणून ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तो आसक्तीचा जो काही स्वभाव आहे तो काय केला पाहिजे, पतीच्या सेवेत लावला पाहिजे. म्हणजे पती भक्त असतो तर पतीच्या सेवेत लावला तर तो आपोआप काय होऊ शकतो, तो पत्नीला तिचा लाभ मिळू शकतो. म्हणून आपण पाहू शकतो की कलियुगाची परिस्थिती काय. खरं म्हणजे यावरून तर पाहिलं तर पतीला पत्नीबद्दल नेहमी अनासक्त राहिलं पाहिजे आणि पत्नीला पतीबद्दल आसक्त राहिलं पाहिजे. परंतु कलियुगात थोडं उलट आहे ना, पती पत्नीबद्दल आसक्त असतो. परंतु शास्त्राद्वारे तर पाहिलं तर पत्नीनं शरणागत गेलं पाहिजे पतीबद्दल. म्हणजेच काय, पत्नीला आसक्त झालं पाहिजे पतीबद्दल. आणि जर पतीबद्दल पत्नी आसक्त असेल तर तिला आध्यात्मिक काय होतो, लाभ मिळू शकतो. म्हणून ह्या ठिकाणी आपण पाहतो, म्हणून श्री प्रभुपादांनी आपण पाहिलं की प्रभुपादांनी च्या पहिला जे काही आचार्य होते त्यांनी कधी स्त्रीला दीक्षा दिली नाही, कारण त्यावेळी काय होतं की पुरुषाला दीक्षा दिली जात असत आणि पुरुषाला दीक्षा दिल्यामुळे तो परिवारातील सर्व स्त्रिया किंवा परिवारातील ज्या काही सर्व जण होते ते पुरुष सर्व काही सांभाळायचा, आणि पुरुषाला दीक्षा दिल्यामुळे पुरुष हा गुरु म्हणून घरातील सर्वांना आध्यात्मिक मार्गदर्शन करायचं, परंतु आणि सर्वजण घरातील स्त्रिया असो किंवा त्यांची पत्नी असो तो गुरु म्हणून त्या पुरुषाची सेवा करायचे आणि त्या अशा प्रकारे आध्यात्मिक ज्ञान त्यांना मिळायचं. म्हणजे काय, प्रभुपादांच्या आधी असं वर्णन नाहीये की स्त्रियांना दीक्षा दिलेली, परंतु प्रभुपादांची कृपा आहे की प्रभुपादांची एक विशेष कृपा आहे की कलियुगात आपण पाहतो की प्रभुपादांनी या दीक्षा दिलेल्या, परंतु आपण पाहतो की एकदा प्रभुपाद भारतात होते ते एक व्यक्ती त्यांच्याकडे आले आणि म्हणले की असे आचार्याने आधी दीक्षा दिल्या नाही तर तुम्ही का दीक्षा दिली. त्यावेळी प्रभुपाद म्हणले मी कुणालाही स्त्रियांना शिक्षा दिलेल्या नाहीयेत, कुणालाही दीक्षा दिलेल्या नाहीत. तर प्रभुपाद तो व्यक्ती म्हणाला अरे हे कोण शिष्य आहेत, हरे कृष्ण करतायत, या स्त्रिया नाचतायत हरे कृष्ण कीर्तनामध्ये, म्हणजे तुमचे शिष्य आहेत ना. तर प्रभुपाद परत म्हणले की मी स्त्रियांना दीक्षा दिलेली नाहीये. मग त्यावेळी प्रभुपाद म्हणले की तू अमेरिकेत जाऊन आलायस का, तर तो व्यक्ती म्हणला नाहीये. त्यावेळी प्रभुपाद म्हणले अमेरिकेत तर तू गेला तर त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष हा स्तर तुला बघायला मिळणार नाही, कारण सर्व पशु स्तरावर आहेत आणि त्यामुळे अशा पशुस्तरावरील जीवांना उद्धार करण्यासाठी मी दीक्षा दिलेली आहे. म्हणजे मी विशेष स्त्रियांना दीक्षा दिली नाही, मी पशुस्तरावर जे काय आहेत लोक जीव आहेत त्या जीवांना. म्हणून आपण बघतो की प्रभुपादांच्या कृपेने आज आपल्याला जे काही आपण गुरु योग्य गुरु भेटलेले आहेत, जे काही दीक्षा भेटलेले आहेत, ते फक्त आपण मनुष्य स्तरावर येण्यासाठी आपली ही कृपा आहे प्रभुपादांची. म्हणजे याच्या पुढे आपण गुरुच्या मार्गदर्शनाखाली जीवन व्यवस्थितरित्या पालन केलं तर आपण मग आपलं उद्देश प्राप्त करू शकतो. म्हणजे प्रभुपादांनी आपल्याला फक्त मनुष्य स्तरावर येण्यासाठी हे कार्य केलेलं आहे. म्हणून प्रभुपाद म्हणले की मी मनुष्य स्तरावर येण्यासाठी जी काही पशु स्तरावर सर्व जीव आहेत त्यांचा उद्धार करण्यासाठी हे कार्य केलेलं आहे. म्हणून या ठिकाणी खास करून आपण पाहतो की आजचा जो विषय आहे खास करून की पती पत्नीचे म्हणजे पती आणि पत्नीच्या विषय आहे की दोघांचा हाच उद्देश असला पाहिजे की आपला जीवनाचा किंवा आपल्या मनुष्य जीवनाचा किंवा जे काही आश्रममध्ये ग्रस्त आश्रममध्ये असतील त्याचा उद्देश काय आहे तो प्राप्त करण्यासाठी दोघांनी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे, हे प्रभुपाद म्हणतात. म्हणजे विशेष असं नाहीये, म्हणून दोघांचं ते कार्य आहे की एकत्र येऊन ते कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे जसं आपण कृष्ण कॉन्शियसनेसमध्ये पहिल्यांदा येतो तर आलो की या जन्मामध्ये जो काही आपला भक्तीचा बिझनेस आहे तो उद्योग आहे तो या जन्मामध्ये संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आणि ही जी इच्छा आहे ती इच्छा शेवट मृत्यूपर्यंत राहिली पाहिजे. मग गृहस्थ आश्रम असो पती पत्नींचा किंवा कोणताही आश्रम असो प्रत्येक जीवाचा हा काय असो हा उद्देश त्यानं प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून त्यासाठी त्या काही आचार्यांनी किंवा प्रभुपादांनी आपल्या गुरुंनी ज्या काही बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत त्या बेसिक गोष्टी आपण आपल्या जीवनात पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उद्देश उदाहरणार्थ गुरुची आवश्यकता आहे आपल्या जीवनामध्ये, म्हणजे काय आपण गुरुच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे, नंतर भक्तांची सेवा केली पाहिजे, विग्रहांची सेवा केली पाहिजे. जे काही आपल्याला बेसिक गोष्टी दिलेल्या आहेत आपल्या जीवनाचा उद्देश प्राप्त करण्यासाठी तो आपण पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून या ठिकाणी गुरुची सेवा महत्व आपण बघू की गुरुची सेवेवर आपण बघूया की गुरुकडून दीक्षा घेणे किंवा गुरुंची सेवा करणे याचा अर्थ आहे की गुरुशी विवाह करण्यासारखं आहे. म्हणजे गुरुशी विवाह करण्यासारखं म्हणजे अशी उपमा दिलेली आहे. तसे एका स्त्रीचा पतीची विवाह होतो याचा अर्थ काय की त्या स्त्रीचा पतीची विवाह होते आणि ती स्त्री ज्यावेळी पतीबरोबर विवाह करते त्यावेळी पतिव्रता ती स्त्री पतिव्रताप्रमाणे त्या पतीची सेवा करते आणि चांगली एकनिष्ठ सेवा केल्यामुळे त्या पत्नीला काय होते तो लाभ भेटतो आध्यात्मिक. त्याप्रमाणे गुरुची सेवा करणे म्हणजे त्या पतिव्रता स्त्रीप्रमाणे आपण गुरुची विवाह केल्याप्रमाणे म्हणजे काय त्या गुरूंची आपण पतिव्रता स्त्रीप्रमाणे एकनिष्ठ सेवा केली पाहिजे. तर आपल्याला गुरुच्या आदेशाचं अशा प्रकारे आपण तर पालन करू तर आपल्याला आध्यात्मिक प्रगती आपली होऊ शकते. म्हणून या ठिकाणी आपण बघतो की ज्यावेळी आपण अशा प्रकारे पतिव्रता स्त्रीप्रमाणे गुरूंच्या आज्ञेचं पालन करू तर आपल्या हृदयामध्ये किंवा आपण मनुष्य जन्मात असलो तरी आपल्या जीवनामध्ये अनेक अयोग्यता आहेत आणि गुरुंची सेवा केल्यामुळे त्या अयोग्यता आहेत त्या गुरु काय करतात आपल्या नष्ट करतात गुरुंची आज्ञेचं पालन केल्यामुळे आणि नष्ट झाल्यामुळे एक आपल्याला एक योग्यता ते प्राप्त करून देतात. तसे आपण पाहतो की सौभरी मुनी एक गुरुरूपी सौभरी मुनी आहेत त्यांनी त्यांच्या पत्न्यांनी कशाप्रकारे एकनिष्ठ सेवा केली आणि त्यांना योग्यता काय भेटली त्यांना पण वैकुंठ धामाची प्राप्ती झाली. त्याप्रमाणे आपण पण ज्याही आश्रममध्ये असू गुरुची पतिव्रता स्त्रीप्रमाणे तर सेवा करू तर आपली पण योग्यता काय आहे आपल्याला पण वैकुंठ गोलोक धामाची प्राप्ती होऊ शकते म्हणून ते स्थान आपल्याला प्राप्त होऊ शकत. म्हणून या श्लोकात शेवटचं सांगितलेलं आहे की अग्नी शांत निमर्चिष की हा शब्द सांगितलेला आहे. म्हणजे काय की ज्याप्रमाणे की अग्नी शांत झाल्यावर ज्वाळा देखील शांत होतात त्याप्रमाणे पतीच्या सामर्थ्याने ते त्यांच्या गतीला प्राप्त झाले. म्हणजे अग्नी शांत झाला आणि त्याप्रमाणे ज्वालाही शांत झाल्या. का कारण अग्नी शांत झाला म्हणून ह्या ठिकाणी उपमा दिलेली आहे की जसं अग्नीची पत्नीचं नाव काय आहे अग्नीच्या पत्नीचं नाव आहे सुहादेवी की ती सुहादेवी आहे ही सुहादेवी ही अग्नीची पत्नी आहे आणि तिचं अस्तित्व काय आहे अग्नीवर आहे. अग्नी असेल तर तिचं अस्तित्व आहे म्हणजे काय तिची ज्वाला किंवा ते प्रकाशमान ते आहे ते तिला मिळतं रूप ते पतीच्या अस्तित्वामुळे मिळते. पती कोण आहे अग्नी आहे. तर त्याप्रमाणे प्रत्येक पत्नीने आपलं अस्तित्व काय आहे हे जाणून आपल्या पतीची सेवा केली पाहिजे आणि या पतीच्या आश्रयाखाली तर राहू आणि राहून आध्यात्मिक प्रगती तर केली तर नक्की काय होऊ शकतं तिला तिचा लाभ भेटू शकतो. तर कधी कधी प्रश्न होतो की अरे पती भक्त नाही आहे तर काय करणार तर त्यासाठी पण पत्नी भक्त असेल तर त्या पत्नीनी अशा प्रकारे भक्ती केली पाहिजे त्या भक्तीच्या प्रभावामुळे पतीला त्याचा हळूहळू लाभ होऊ शकतो आणि तो जर पतीला लाभ झाला तर त्याचा लाभ पत्नीलाच होणार आहे. तसं सौभरी मुनींचं या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. म्हणून आपण बघतो की कधी कधी पती भक्त नसतो परंतु पत्नी भक्त असते आणि कधी कधी तो अचानक भक्तीमध्ये येतो की तो पत्नीच्या पुढे निघून जातो इतकी प्रगती करतो की ती प्रगती म्हणजे पत्नीच्या पुढे त्याची प्रगती होते. पत्नीची भक्ती कायच नाही मती परंतु त्याचा लाभ काय आहे तसं या ठिकाणी प्रभुपाद म्हणतात त्याचा लाभ आहे ज्यामुळे आपण पतीची सेवा चांगल्या प्रकारे केली तर तो लाभ सर्व पत्नीलाच मिळणार आहे. म्हणून अशा प्रकारे या ठिकाणी पत्नीचा आश्रय महत्वाचं दिलेला आहे. म्हणून श्रीमद भागवतात पतीचा आश्रय महत्वाचं दिलेलं आहे. म्हणून श्रीमद भागवतात उदाहरण सांगितलेलं आहे की ज्यावेळी अशा प्रकारे पती पत्नींच्या मध्ये भक्तिमय वातावरण असतं त्यावेळी त्यामध्ये कंप्लेंट नसली पाहिजे. म्हणजे काय की असंच का तसंच का हे भौतिक जगात या गोष्टी बऱ्याच काही दिसून येतात. तसं श्रीमद भागवत मध्ये उदाहरण दिलेलं आहे की देवहूतीचं की देवहूतीनं कंप्लेंट केली नाही कधी की अरे माझे ऋषी मुनी पती आहेत कर्दमुनी आणि हे ऋषी आहेत काय त्यांचं रूप आहे. कारण देवहूतीचं रूप इतकं सुंदर होतं असं वर्णन केलं की देवी देवता रूप पाहून वरून विमानातून पडायचे. का कारण इतकं सुंदर रूप होतं. तरी पण त्या देवहूतीने कर्दमुनींची विवाह केला आणि कर्दमुनी काय होते तपस्याला गेले की वर्ष वर्ष यायचे नाहीत. तरी पण ती पत्नी पतीच्या विरहामध्ये पतीच्या ज्या काही आज्ञा होत्या त्या आज्ञेचं ती पालन करायची. म्हणजे काय देवहूतीचं उदाहरण या ठिकाणी पाहतो की ती कर्दमुनींच्या आज्ञांचं पूर्ण तिनं पालन केलं आणि इतकंच नाही ती पतिव्रता श्रीमंतानं तिनं सर्व पालन केल्यामुळे भागवत मध्ये आपण माहिती आहे आपल्याला की तिचं शरीर पूर्ण जीर्ण झालं होतं कुश असं वर्णन केलेलं आहे की जीर्ण झालं होतं. तरी पण मग नंतर त्यावेळी कर्दमुनी आले आणि कर्दमुनीने मग तिला कृपा केली. नंतर आपण पाहतो की एक पुत्र प्राप्ती झाला भगवान स्वतः कपिलमुनी आणि कपिलमुनीनी आपल्या मातेला सुंदर उपदेश दिले. तर ह्या ठिकाणी देवहूतीचं उदाहरण घेऊ शकतो. देवहूतीने कशा प्रकारे पतिव्रता स्त्रीप्रमाणे आपल्या ऋषी कर्दमुनींची सेवा केली तर अशा प्रकारे पत्नीने नेहमी आपल्या पतीच्या सेवेत असलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी आपण बघतो की असं पण आपण विचार करू शकतो की असं वाटल स्त्रियांना की आपली भक्तीमुळे पतीला पण फायदा झाला पाहिजे. तसंही उदाहरण भागवत मध्ये आहेत. कारण कधी कधी भक्त नसतो प्रश्न असतो की अरे माझा पतीच भक्त नाही आहे किंवा तो एकदम आसुरी प्रवृत्तीचा आहे काही करत नाही आहे. परंतु त्याचं अनुगमन आपण केलं नाही पाहिजे. पत्नीनं आपली भक्ती व्यवस्थितरित्या तर पालन केली तर तिचा फायदा मुळे पतीला भगवंतांची कृपा प्राप्त होऊ शकते. तसं आपण पाहतो की श्रीमद भागवतच्या 10व्या स्कंदामध्ये काली या पत्न्यांचं उदाहरण आहे की काली हा कण आसूर होता आणि कंसाच्या आज्ञेनुसार त्यानं भगवंतांना काय केलं होतं, पाण्यामध्ये सर्व ब्रजवासी सर्व गायी सर्वांना त्या यमुनेमध्ये आपलं विष हे केल्यामुळे सर्व गायींना सर्व ब्रजवासींना त्याचा त्रास झाला होता. आणि आपण पाहतो की हे आसुरी कार्य केल्यामुळे तो भगवंताकडनं त्याचा मृत्यू निश्चित होता. आणि भगवंतांचा स्पर्श झाल्यामुळे तुझी कृपा झाली तो भाग वेगळा आहे, परंतु ज्यावेळी भगवंतांनी त्याच्या मस्तकावर नृत्य केलं आणि भगवंतांची इच्छा होती की आता याचा मृत्यू निश्चित आहे की होणार, परंतु पत्न्यांच्या प्रार्थनेमुळे पत्न्या त्या भक्त होत्या त्या आल्या आणि पत्न्यांनी प्रार्थना केली श्रीमद भागवत मध्ये आणि त्या प्रार्थना ऐकून भगवंत खुश झाले आणि त्यांनी पतीला अभयदान दिलं, कालियाला अभयदान दिलं. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की असं नाहीये की पत्न्यांच्या भक्तीमुळे पण पतीला हा फायदा किंवा भगवंताची कृपा मिळू शकते. म्हणून कधी कधी वाटेल की अरे स्त्रियांना की आध्यात्मिक याच्यामध्ये असं बऱ्याच ठिकाणी वर्णन केलेलं आहे की आपल्याला काय स्थान आहे की नाही, परंतु आध्यात्मिक ठिकाणी स्त्रियांना आणि पुरुषांना सगळ्यांना समान स्थान आहे, स्त्रियांना पण तेवढंच स्थान आहे. तसं मी काल राधेश्यामचं 2 दिवसापूर्वी लेक्चर ऐकत होतो, त्यामध्ये असुरांचं जे काही वध आहेत ते कथा सुरू आहेत, त्यामुळे राधेश्याम प्रभू सांगत होते यावर एक पॉईंट की स्त्रियांना पण तेवढंच महत्व आहे. कारण ते एक कुठल्या उदाहरणावरून सांगितलं की नंद महाराजांचा जो काही नंदोत्सव आहे त्या उत्सवाला नंदोत्सव का नाव दिलं, यशोदा उत्सव का नाव नाही दिलं. मग स्त्रियांना वाटलं अरे नंदोत्सवच का नाव दिलं, मा यशोदा मातेनं काय जन्म दिला नाही का भगवंतांना आणि तिनं किती कार्य केलेलं आहे, परंतु या उत्सवाला नंदोत्सवच का नाव. तर असा हा प्रश्न येऊ शकतो, परंतु हे काही उत्थान फेस्टिवल होतं त्यावेळी नंद महाराजांनी सर्व काही कार्यक्रम तो अरेंज केला होता आणि अरेंज केल्यावर त्या ठिकाणी म्हणून त्या ब्रजवासियांनी त्या ह्याच्या ठिकाणी नंदोत्सव हे नाव दिलं, परंतु तो कार्यक्रम पूर्ण नंतर यशोदामाईनच पार पाडला होता. म्हणजे या ठिकाणी राधेश्यामपूर सांगत होते असं नाहीये म्हणजे या ठिकाणी यशोदामाईने कम्प्लीट केली नाहीये, त्यावेळी नंद महाराजांनी आज्ञा दिली की तुझा आता ती काही सेवा आहे ती यशोदामाईने पूर्ण सेवा केली, म्हणजे काय आपल्या पतीची ती काही आज्ञा होती ते पालन केलं. आणि म्हणून राधेश्यामपूर्ण एक उदाहरण दिलं स्त्रियांना पण आध्यात्मिक क्षेत्रात भरपूर महत्व आहे. तसंच राधेश्यामपूर सांगत होते की जसं भगवंतांचा म्हणजे खास करून आपण पालखी काढतो किंवा साऊथ इंडियामध्ये साऊथ भारतामध्ये मोठमोठे जुलूस निघतात भगवंतांचे आणि ते जुलूस साधारण नसतात, ते भरपूर हत्ती पालखी आणि वाद्य असतात आणि भगवंतांना इतकं थाटामाटामध्ये त्या ठिकाणच्या जुलूसमध्ये वाजवत नेतात. आपण रामानुचार्यांच्या कथा पाहिलेल्या आहेत की कशा प्रकारे त्या ठिकाणी संन्यासी म्हणजे ते गुरु पण असतात सर्व असतात, परंतु राधेश्याम प्रभू म्हणले की त्यामध्ये सर्वात महत्वाचं स्थान आहे स्त्रीला. कुठे? कारण त्याची काही जुलूस चाललेला असतो तर सर्वात पहिली लाईन असते ती म्हणजे कुमारिकांची असते. त्या काही कुमारी स्त्रिया आहेत म्हणजे त्या काही लग्न नाही झालेल्या स्त्रिया आहेत त्यांना भागवत कलश किंवा वेगवेगळ्या त्या काही आध्यात्मिक वस्तू आहेत त्या हातामध्ये दिल्या जातात आणि जुलूसच्या सर्वात पुढे त्या स्त्रियांना उभं केलं आणि त्या पुढे जातात, मग त्यांच्या मागे ब्राह्मण वेद पठण करीत असतात आणि मग त्यांच्या मागे सर्व पुजारी आणि मग भगवंतांची पालखी असते. म्हणजे स्थान कुणाला आहे? पहिला कुमारिकांना स्थान आहे. म्हणजे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये स्त्रियांनाही तेवढंच महत्व आहे. परंतु या ठिकाणी आपण पाहतो की आजच्या विषयावर तर पाहिलं की स्त्रीला पतीचा आश्रय हे सांगितलेलं आहे, कारण शास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे की प्रत्येक जीवाला कुठंतरी आश्रय घेऊनच हे कार्य केलं पाहिजे. म्हणून स्त्रीचं खास करून भागवत मध्ये वर्णन आहे की स्त्रीला आश्रय हा महत्वाचा आहे. जसं लहानपणी स्त्रीनं वडिलांच्या आश्रयमध्ये राहिलं पाहिजे, नंतर लग्न झाल्यावर पतीच्या आश्रयाखाली राहिलं पाहिजे आणि त्यावेळी वृद्धावस्थेमध्ये त्याने आपल्या मुलांच्या आश्रयाखाली राहिलं पाहिजे. म्हणजे हा आश्रय स्त्रीसाठी शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. म्हणून आजच्या श्लोकात खास करून पतीचा आश्रय यावर वर्णन केलं, म्हणजे प्रत्येक जीवाला आश्रय हा महत्वाचा आहे. म्हणून भगवद्गीते श्लोक आजच्यात सांगितलेला आहे की भगवद्गीतेमध्ये पण या श्लोकात प्रभुपाद सांगतात की स्त्रियो वैशस्तता शिद्रोपी यांती पराम गतीम, की स्त्रिया म्हणजे प्रभुपाद या ठिकाणी भगवंत या ठिकाणी सांगतात की पहिल्या ओळीत माही पार्थ व्याप श्रेष्ठ यो पियुषी यो पाप यो नय, म्हणजे जो कोणी माझा आश्रय घेतो तो मग स्त्री असो शूद्र असो चांडाळ असो किंवा कोणीही असो सर्वांना परमगती प्राप्त होते. म्हणजे मग स्त्रियांनाही होते सर्वांनाही होते. म्हणजे आपल्या सर्वांचं कार्य काय आहे भगवंतांचा आश्रय हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणून आपण म्हणून प्रत्येकाला जो आश्रय दिलेला आहे त्या आश्रयाखाली राहून त्यानं भगवंतांचा आश्रय घेतला पाहिजे आणि प्रत्येकाला मग भगवंतांची काय होईल परामगती म्हणजे गोलोक वैकुंठ लोकाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो म्हणून भगवंतांची गुरूंची एक विशेष कृपा आहे आपल्यावर की आपले काही पात्र अपत्र म्हणजे पात्रता ना एक तर भगवंतांनी ह्या कलियुगामध्ये जसं भगवंत चैतन्य महापुंच्या रूपात आले आणि काही पात्रता नसताना गोलोकेर प्रेमधन हरिनाम संकीर्तन म्हणलेलं की जे काही गोलोकचं प्रेमधन आहे ते हरिनाम संकीर्तन या कलियुगात घेऊन चैतन्य महापुनी पात्र अपात्र न देखी की स्त्री असो चांदळ असो कोणी असो सर्वांना याचं वाटप केलेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की याचा आश्रय घेणं हे प्रत्येक जीवाचं महत्व आहे. म्हणून अशा प्रकारे आपण या हरिनामाचा आश्रय घेऊ खास करून कलियुगामध्ये हे हरिनाम चैतन्य महापुनी आपल्याला दिलेलं आहे. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे. तर या कृपेचा सर्व जीवांनी फायदा करून आपले ती काही उद्देश आहे जीवनाचा तो आपण प्राप्त केला पाहिजे. हरे कृष्ण. श्रीमद भागवत महापुराण की, श्रील प्रभुपाद की.